श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। आपण पहिला अध्याय ज्ञानेश्वरीचा पूर्ण केला। पहिला अध्यायाला अर्जुन विषाद योग आणि माऊलींच्या भाषेत त्यालाच शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव असं सुद्धा म्हटलेलं आहे। अर्जुनाला झालेली करुणा, दुःख, व्यामोह हे पहिल्या अध्यायात दाखवलेलं आहे। आणि पहिल्या अध्यायाच्या शेवटी अर्जुन म्हणतो की हे कृष्णा, हे मला सगळं विपरीत दिसत आहे आणि म्हणून मी युद्ध करणार नाही। एवढे बोलून त्याने शस्त्र सगळे त्याग केले आणि रथाच्या मागच्या बाजूला येऊन बसला। दुसरा अध्याय आजपासून आपण सुरुवात करू। दुसऱ्या अध्यायामध्ये वेदांत किंवा अध्यात्म याची सुरुवात होते। म्हणून खऱ्या अर्थाने गीतेची किंवा ज्ञानेश्वरीची अध्यात्म ज्ञानाची बैठक म्हणून दुसरा अध्याय ओळखला जातो। दुसऱ्या अध्यायात सांख्य योग दंशरूपाने किंवा अभिप्राय रूपाने सांगण्यात आलाय, म्हणून याला दुसऱ्या अध्यायाला सांख्य योग सुद्धा नाव दिलेलं आहे। जसा पहिला अध्याय अर्जुन विषाद योग होता, तसा या अध्यायाला सांख्य योग पण म्हणतात, काही लोक याला बुद्धियोग पण म्हणतात। तर आज आपण दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करतोय। घेऊया श्लोक 1 ते 5। पहिल्या अध्यायात आपण श्लोकांचे सामान्य अर्थ घेतलेले नव्हते, कारण पहिल्या अध्यायामध्ये फक्त रणांगणाची, शूरवीरांची, त्यांच्या शंखांची, युद्धरचनेची, व्यूहरचनेची चर्चा आली होती। त्यात फारसं अध्यात्म नसल्यामुळे आपण त्यात संस्कृत श्लोकांचे अर्थ घेतले नव्हते। दुसऱ्या अध्यायापासून आपण संस्कृत श्लोकाचे अर्थ पण घेण्याचं असं ठरवलेलं आहे। बहुतेक अध्यायांमध्ये सुरुवातीला माऊलींनी आपल्या गुरुचं नमन केलेलं आहे, पण काही अध्याय त्यातून वगळले आहे। त्यातला दुसरा अध्यायसुद्धा आहे, यात कुठल्याही प्रकारचं नमन नसून सरळ अध्यायाला सुरुवात झालेली आहे। सुरू करूया अध्याय दुसरा, श्लोक 1 ते 5। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। संजय उवाच तं तथा कृपयाविष्ट मश्रुपूर्णाकुलेक्षण विशीदन्तमिदं वाक्यम् उवाच मधुसूदन। संजय म्हणाला, भगवान कृष्ण करुणेने व्याप्त झालेल्या आणि अश्रुपूर्ण तथा व्याकुळ नेत्र झालेल्या आणि विषाद पावलेल्या त्या अर्जुनाला पुढील वाक्य बोलला। मग संजयो म्हणे रायाते आईके तो पार्थु तेथे शोका कुलरुदनाते करीतसे ते कुळ देखोनी समस्त स्नेह उपनले अद्भुत तेणे द्रवले असे चित्त कवणे परी जैसे लवन जळे झळंबले नातरी अभ्रवाते हाले तैसे सधीर परी विरमले हृदय तयाचे म्हणोनी कृपा आकळीला दिसतसे अति कोमाईला जैसा कर्दमी रूपला राजहंस तया परी तो पांडू कुमरू महामोहे अति जर्जरू देखोनी श्री शारंग धरू काय बोले। संजय राजा धृतराष्ट्राला म्हणाला, ऐक, तो शोकाने व्याप्त झालेला अर्जुन त्यावेळी रडू लागला, तो शोक करू लागला। तो सर्व आप्त समुदाय पाहून त्याला विलक्षण मोहानी घेरले आणि म्हणून त्याचे चित्त द्रवित झाले। कसे म्हणाल, तर ज्याप्रमाणे पाण्याने मीठ विरघळते किंवा वाऱ्याने मेघ हालतात, त्याप्रमाणे त्या अर्जुनाचे हृदय खंबीर खरे परंतु त्यावेळी द्रवित झाले. म्हणून महाधीन झालेला किंवा मोहाधीन, मोहाच्या अधीन झालेला तो अर्जुन चिखलात रुतलेल्या राजहंसाप्रमाणे अगदी कोमेजून गेलेला दिसला. किती सुंदर ओवी, म्हणोनी कृपा आकळीला दिसतसे अति कोमाईला, जैसा कर्दमी रुतला राजहंस. पंडूचा पुत्र अर्जुन याप्रमाणे महामोहाने जर्जर झालेला असून, आणि ते पाहून मग तो शारंगधर काय बोलला. आता इथपासून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या आतापर्यंतच्या जेवढी वकालत अर्जुन करत होता त्याचे हळूहळू उत्तर देऊन त्याच्या मनाला धीर देता झाला. श्री भगवान उवाच, कुतस्त्वा कश्मलमीदं विषमे समुपस्थितं अनार्यजूष्टम स्वर्ग्यामकीर्ती करमर्जुन. श्रीकृष्ण भगवान म्हणाले, हे अर्जुना, आर्यांनी सेवन करण्याला अयोग्य, स्वर्ग प्राप्तीला विघ्न करणारा आणि असलेली कीर्ती घालविणारा हा हीनपणा तुझ्या मनात या लढाईच्या वेळी कोठून आला रे? म्हणे अर्जुनादि पाही, हे उचित काय ये ठाई, तू कवण हे काई करिता हासी, तुझ सांगे काय जाहले, कवण उणे आले करीता काय ठेले खेदु काईसा, तू अनुचिता चित्त नेदिसी, धीरू कही चन संडिसी, तुझे निनामे अपयशी दिशा लंगिजे, तू शूर वृत्तीचा ठावो क्षत्रियान माजी रावो, तुझी या लाठेपणाचा आवो तिही लोकी, तुआ संग्रामी हरू जिंतिला, निवात कवचांचा ठावो फेडिला, पवाडा तुआ केला गंधर्वांसी. तो म्हणाला, अर्जुना, ह्या ठिकाणी हे करणे योग्य आहे काय? कोण म्हणाला? श्रीकृष्ण म्हणाला, तू कोण आहेस आणि हे काय करीत आहेस त्याचा अगोदर विचार कर. सांग, तुला झाले तरी काय, काय कमी पडले, काय करावयाचे राहिले, हा खेद तू कशासाठी करतोस? एरवी अयोग्य गोष्टीकडे लक्ष देत नाहीस, कधीही तू धीर सोडित नाहीस, तुझे नाव ऐकता बरोबर अपयशाने देशो धडीस पळून जावे असा तू शूर, आणि तुझ्या शूर वृत्तीचे शौर्य हे तिन्ही लोक गातात. उलट बक्षी तू शौर वृत्तीचे मुख्य ठिकाण आहेस, क्षत्रियांचा तू राजा आहेस, तुझ्या पराक्रमाचा दबदबा तिन्ही लोकात आहे, तू युद्धात शंकराला सुद्धा जिंकलेस, निवात कवच नावाच्या राक्षसांचा तू ठाव ठिकाणा नाही सकेला, तू गंधर्वावरही पराक्रम गाजविलास आणि आज तुला काय झाले? हे पाहता तुझे निपाडे, दिसे त्रैलोक्यही थोकडे, ऐसे पौरुष चोखडे पार्था तुझे, तो तू कियाजी येथे सांडूनिया वीर वृत्ती ते, अधो मुख रुदनाते करी तू आहासी, विचारी तू अर्जुनु की कारुण्ये किजसी दिनु, सांग पा अंधकारे भानु ग्रासिला आथी, नातरी पवनु मेघासी बिहे की अमृतासी मरणाहे, पाहे पा इंधनची गिळोनी जाये पावकाते, की लवणेची जळविरे संसर्गे काळकूटमरे, सांग महाफणी दर्दुरे गिळिजे काई. तुझ्या मानाने पाहिले तर हे तिन्ही लोक लहानच वाटतात. पार्था, तुझा पराक्रम असा चांगला आहे, पण तोच तू यावेळी आपली वीरवृत्ती सोडून, वीरवृत्ती टाकून खाली मान घालून रडत बसलायस. विचार कर, तू अर्जुन आणि करुणेने तुला हीन दिन करून सोडलेत. सांग बरे, अंधकार कधी सूर्याला ग्रासतो का? अथवा वारा ढगांना कधी भ्याला आहे का? किंवा अमृताला मरण आले आहे का? अरे विचार कर, लाकूडच कधी अग्नीला गिळून टाकील का? किंवा मिठाने पाणी विरेल का? दुसऱ्याच्या संसर्गाने काळकूट विष हे मरेल काय? सांग बरे, बेडूक कधी महासर्पाला गिळेल का? सिंहासी झोंबे कोल्हा ऐसा पाडू आथी का जाहला परी तो त्वा साच केला जियेथ म्हणून अजूनी अर्जुना झणे चित्त देसी याहिना वेगी धीर करूनी आमना सावधान होई सांडी हे मूर्खपण उठी घे धनुष्य बाण संग्रामी हे कवण कारुण्य तुझे होगा तू जाणता तरी न विचारिसी काता सांगे झुंजा वेळे सदयता उचित काई हे असतिये कीर्तिसी नाशू आणि पारत्रिकासी अपभ्रंशु म्हणे जगन्निवासू अर्जुनाते। कोल्हा सिंहाबरोबर झोंबी करील काय? असे एक अघटित कधी घडले आहे का? पण तो अघटित प्रकार तू आज खरा करून दाखवला गड्या। म्हणून अर्जुना, अजून तरी या अनुचित गोष्टीकडे तू लक्ष देऊ नको। तू लवकर आपल्या मनाला खंबीर करून सावध हो। हा मूर्खपणा सोडून दे, उठ, धनुष्यबाण हाती घे। युद्धाच्या वेळी ही कोण करुणा तुझी? अरे तू जर चांगला जाणता आहेस तर मग आता विचार करून का पाहत नाहीस? युद्धाच्या वेळी कारुण्य उचित नसते। बोल। जगन्निवास श्रीकृष्ण पुढे अर्जुनाला म्हणाला, या वेळची तुझी दया ही तुझ्या असलेल्या कीर्तीचा नाश करणारी आणि परलोकाला मुकविणारी आहे, म्हणून तू हे हीन दशा टाक सोड। क्लैव्यमास्मगा पार्थ नैतत्पय्युपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्वक्तो तिष्ठ परंतपाः। हे पार्था, चल दुबळेपणाचा ताक कर। हा दुबळेपणा सोडून दे, हा तुला शोभत नाही। असा हृदयाचा क्षुद्र ढिलेपणा टाकून दे। हे अर्जुना, उठ, युद्धासाठी उभा राहा। म्हणून शोकू नकरी तू पुरता धीरुधरी हे शोचता अव्हेरी पंडुकुमरा तुझ नव्हे हे उचित येणे नासेल जोडले बहुत तू अजूनी वरीहित विचारी पा येणे संग्रामाचे नि अवसरे एथ कृपाळूपण नुपकरे आताची हे काय सोयरे जाहले तुझ तू आधीची काय नेणसी की हे गोत्र नोळखसी वायाची काय करीसी अतिशो आता आजीचे हे झुंज काय जन्मानवल तुझ हे परस्परे तुह्या व्याज सदाची आथी। म्हणून तू शोक करू नकोस, चल उठ, पुरता धीर धर आणि हा खेद सगळा सोडून दे। तुला हे योग्य नाही बरे। जे काय पुष्कळ यश वगैरे तू जोडले आहेस त्याचा यामुळे पूर्ण नाश होईल। तू अजून तरी आपल्या हिताचा विचार कर अर्जुना। लढाईच्या या ऐन प्रसंगी कृपाळूपणा अजिबात कामाचा नाही। हे तुझे आताच का सोयरे झाले आहेत? यापूर्वीच तू हे जाणत नव्हता का? किंवा या भाऊबंदीची ओळख तुला नव्हती का? आताच त्याच्याबद्दल विनाकारण का फाजील बाळक कळवळा तुला उपजला आहे? आजचे हे युद्ध तुला जन्मांत नवीन का आहे? तुम्ही एकमेकांना लढाव्यास निमित्त हे नेहमीचेच आहे, यात नवीन काहीच नाही। तरी आता काय जाहले काई स्नेह उपनले हे नेणी जे परी कुळे केले अर्जुना तुआ मोह धरिलियाय से होईल जे असती प्रतिष्ठा जाईल आणि परलोक ही अंतरेल ऐहिकेसी हृदयाचे ढिलेपण एथ निकयासी नव्हे कारण हे संग्रामी पतन जाण क्षत्रियांसी ऐसे नीतो कृपावंतु नाना परीयसे शिकवतु हे ऐकोनी पंडुसुतु काय बोले। मग तुला आताच काय झाले, ही ममता कोठून उत्पन्न झाली हे मला काहीच कळत नाही, पण अर्जुना वाईट केलेस तू। अशी ममता धरल्यास असे होईल की असलेला मोठेपणा जाईल आणि तू इह लोकासह परलोकास सुद्धा अंतरशील। ह्यावेळी अंतकरणाचा ढिलेपणा सोडून दे, हा काही चांगला आहे आणि याच्यापासून काही चांगलं होणार नाही। लढाईत ढिलेपणा ठेवल्याने क्षत्रियांना अधोगती असते हे लक्षात ठेव। याप्रमाणे त्या कृपाळू श्रीकृष्णाने अनेक प्रकारांनी अर्जुनाला बोध केला। तो बोध ऐकून अर्जुन पुढे काय म्हणाला ऐका। अर्जुन उवाच कथं भीष्ममहं संखे द्रोणं च मधुसूदना इशुभी प्रतियोत्स्यामी पूजार्हावरिसूदन। अर्जुन म्हणाला हे मधुसूदना, भीष्मांवर आणि द्रोणावर युद्धामध्ये उलट बाण टाकून मी कसे बरे युद्ध करू। हे शत्रुनाशका, कारण ते मला अत्यंत पूजनीय असे आहेत। देवा हे येतुलेवरी बोलावे न लगे अवधारी आधी तुची चित्ती विचारी संग्रामुहा हे झुंज नव्हे प्रमादू एथ प्रवर्तली या दिसतसे बाधू हा उघडा लिंग बेदू ओढवलाम्हा देखे माता पितरे अर्ची जती सर्वस्वे तोष पावी जती तिये पाठी केवी वधिजती या पुला हाती देवा संत वृंद नमस्कारिजे का घडे तरी पुजिजे हे वाचूनी केवी निंदिजे स्वयं वाचा तैसे गोत्र गुरु आमुचे हे पूजनीया महानियमाचे मज बहुत भीष्म द्रोणांचे वर्ततसे। देवा ऐक, इतके बोलण्याचे काही कारण नाही, आधी तूच चित्तात विचार कर हे युद्ध आहे का। हे युद्ध नव्हे, हा मोठा अपराध आहे, हा प्रमाद आहे, हा करण्यात दोष दिसत आहे। हे उघड उघड थोरांच्या उच्छेदाचे कार्य आमच्यावर येऊन घट पडले आहे। पहा, आईबापांची सेवा करावी, सर्व प्रकारे त्यास संतोष द्यावा आणि पुढे आपल्याच हातांनी त्यांचा वध कसा करावा। देवा, संत समुदायाला वंदन करावे अथवा घडले तर त्यांचे पूजन करावे हे टाकून आपणच वाचेने त्यांची निंदा कशी करावी। त्याप्रमाणे आमचे भाऊबंद व गुरु आम्हाला सदैव पूज्य आहेत। भीष्म व द्रोण यांचा तर मी कितीतरी ऋणी आहे। जयालागी मगे मने विरू आम्ही स्वप्नी ही न शको धरू तया प्रत्यक्ष केवी करू घातु देवा वर जळो हे जियाले एथ आगवे यांसी हेची काय जाहले जे यांच्या वधी अभ्यासिले मिरविजे आम्ही मी पार्थू द्रोणाचा केला येणे धनुर्वेदू मजदिधला तेणे उपकारे काय आभारेला वधी तया ते जेथींचिया कृपा लाभिजे वरू तेथेची मने व्यभिचारू तरी काय मी भीष्मा भस्मासुरू अर्जुन म्हणे। ज्यांच्याविषयी मनाने वैर आम्हाला स्वप्नातही धरता याव्याचे नाही त्यांचा हे देवा आम्ही प्रत्यक्ष घात कसे वरे करावा। यापेक्षा आग लागो या जगण्याला, सगळ्यांनाच आज असे काय झाले आहे जी आम्ही शस्त्रविद्येचा अभ्यास केला त्याची प्रौढी यांचा वध करून मिळवावे याची का? मी पार्थ द्रोणांनी तयार केला आहे. या द्रोणाचार्यांनी मला पार्थ म्हणून घडविले. त्यांचा मी चेला आहे, त्यांचा मी शिष्य आहे. त्यांनीच मला धनुर्विद्या दिली. त्या उपकारांनी दडपलेला मी त्यांचा वध कसा काय करणार? अर्जुन पुढे म्हणाला, ज्यांच्या कृपेने वराची प्राप्ती करून घ्यावी त्यांच्यावरच मनाने उलटावे असा मी काही भस्मासूर आहे का? जसा भस्मासुराला शंकराने वर दिला आणि त्या शंकरालाच तो भस्मासूर जाळायला निघाला. गुरुन हत्वा हि महानुभावान श्रेयो भोक्तु भक्षमपोह लोके हत्वार्थ कामास्तु गुरु निहैव भुंजीय भोगान रुधिर प्रदीग्धान. महान योग्यतेच्या अशा गुरुजनांना न मारता या लोकी भिक्षावृत्तीचा अंगीकार केला तर बरं होईल. गुरुजनांचा वध केला तर त्यांच्या रक्ताने माखलेले विषयाचे उपभोग मी कसा काय घेऊ आणि ते भोग आपल्याला कसे काय घेता येतील? देवा समुद्र गंभीर ऐकिजे वरतो ही आहाच देखिजे परीक्षो भूमनी नेणिजे द्रोणाचिये. हे अपार जे गगन ते वरतया ही होईल मान परी अगाध भले गहन हृदयांचे वरी अमृत ही विटे की काळ वशे वज्र फुटे परी मनोधर्मून लोटे विकार विलाहा स्नेहालागी माये मणिपे ते किरु होये पण कृपा ते मूर्थ आहे द्रोणी ये. हा कारुण्याची आदी सकळ गुणांचा निधी विद्या सिंधू निरवधी अर्जुन म्हणे. देवा समुद्र गंभीर आहे असं ऐकतो, तथापि तोही तसा वरवरच आहे असे दिसते. परंतु या द्रोणाचार्याच्या मनाला क्षोभ कसा तो ठाऊकच नाही. हे आकाश अमर्याद आहे खरे, पण एखाद्या वेळी त्याचेही मोजमाप होईल. पण या द्रोणाचार्याचे हृदय अत्यंत गहन व अगाध आहे, त्याचा ठाव ठिकाणा लागत नाही. एक वेळ अमृतही विटेल किंवा कालवशात वज्र भंगेल, पण यांच्या मनात विकार उत्पन्न करण्याचा कसाही प्रयत्न जरी केला तरी यांचे मन आपला अविकारी धर्म कधी सोडत नाही. असे हे द्रोणाचार्य अविकारी आहे. ममता आईनेच करावी असे म्हणतात, ते खरे आहे. परंतु या द्रोणाचार्याच्या ठिकाणी ममता ही तर मूर्तिमंत झालेली आहे. अर्जुन पुढे म्हणाला, हे दयेचे माहेरघर सर्व गुणांचे भांडार विद्येचा अनंत सागर असे हे आमचे द्रोणाचार्य आहेत. हा येणे माने महंतू वरी आम्हा लागी कृपावंतू आता सांग पा येथ घातू चिंतू येईल ऐसे हे रणी बधावे मग आपण राज्य सुख भोगावे ते मना नये आघवे जीविते सी. हे येणे माणे दुर्भर जे याही उनी भोग सधर ते अस तू येथवर भिक्षा मागता भली ना तरी देश त्यागे जाईजे का गिरिकंदर सेविजे परी शस्त्र आतान धरीजे यावरी. इतके हे मोठे अगाध असे अमर्याद असे आमचे द्रोणाचार्य आहे, माझे गुरु आहे, शिवाय माझ्यावर यांची कृपा सुद्धा आहे. अशा स्थितीत यांचा वध करण्याची कल्पना तरी मनात आणता येईल का? सांग. अशा यांना युद्धात मारावे आणि मग आपण राज्य सुखाचा उपभोग घ्यावा ही गोष्ट अंतकरणापासून मनात सुद्धा येत नाही. द्रोणाचार्यासारख्यास मारावे तेव्हा आपण राज्यसुख भोगावे अशा प्रकारे राज्यसुख भोगणे हे दुर्घट आहे. आता राज्यसुख भोगणेच काय, पण ह्याहूनही अधिक श्रेष्ठ म्हणजे इंद्रपद सुद्धा मिळाले तरी ते मला नको आहे। तरी आम्हाला ते द्रोणासारख्यांची हत्या करून नकोच आहे, यापेक्षा भीक मागितलेली बरी। अथवा देश त्याग करून जावे किंवा गिरीकंदराचा आश्रय करावा, म्हणजे डोंगरावर जाऊन राहावे, जंगलात जाऊन राहावे, देश त्याग करावा, पण यांच्यावर शस्त्र उचलू नये असे मला वाटते। देवानवनिषती शरी वावरोनी यांच्या जिव्हारी भोग गिवसावे रुधिरी बुडाले जे ते काढूनी काय किजती लिप्त केवी सेविजती मज नये हे उपपत्ती याचिलागी ऐसे अर्जुन तिये अवसरी म्हणे श्रीकृष्णा अवधारी परी ते मना नयेची मुरारी आई कोनिया हे जाणोनी पार्थू बिहाला मग पुनरपी बोलो लागला म्हणे देवा का चित्तया बोला देतीचिना। देवा, नवीन धार लावलेल्या बाणांनी यांच्या मर्मस्थानावर प्रहार करून त्यांच्या रक्तात बुडविलेले जे भोग ते कवटाळायचे का? आणि ते भोग मिळवून तरी काय करायचे? रक्ताने भरलेल्या त्या भोगांचे सेवन तरी कसे करायचे? याकरिता हा तुझा युक्तिवाद मला पसंत पडत नाही। त्यावेळी हे श्रीकृष्णा ऐक, असे अर्जुन म्हणाला, परंतु ते ऐकूनही कृष्णाच्या मनाला ते पटले नाही। आणि कृष्णाला हे पटत नाही हे जाणून अर्जुन कचरला। मग पुन्हा बोलू लागला। तो म्हणाला, देव या माझ्या बोलण्याकडे का बरे लक्ष देत नाहीत, असे त्याला मनातल्या मनात वाटू लागले। आणखीही पुष्कळ प्रकारे युक्तिवाद अर्जुन करेल, आणि मग त्यानंतर तो श्रीकृष्ण देव आपल्या ज्ञानाची वर्षा श्रीकृष्णावर करील। ती कथा आपण उद्याच्या भागात पाहूया, आज आपण इथे थांबू। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।